सोमवार दिनांक 26 मे 2003।
छंदो भी विविध ही पृथक ब्रह्म सूत्र पदैश्चैव हेतु मध्य विनिश्चितैः। अनेक ऋषींनी उपनिषदांमध्ये अनेक प्रकारांनी या क्षेत्राच्या संबंधी वर्णन केलेलं आहे। वेदांनी देखील विविध छंदांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी क्षेत्रासंबंधी वर्णन केलेलं आहे। ब्रह्मसूत्राच्या पदांमध्ये उपनिषदांमध्ये असलेल्या अनेक मतांचा एकत्रित गोषवारा सारांश असा व्यक्त झालेला आहे। या सर्वांची धडपड क्षेत्रासंबंधी हेतू म्हणजे कारण व्यक्त करणं, शोधणं, त्याची उपपत्ती लावणं हेच आहे। कार्य कारण भाव सांगणं, त्याची संगती लावणं यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत असा हा श्लोक आहे। शास्त्रांचा सिद्धांत असा आहे की कारणाखेरीज कार्य संभवत नाही, कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभावः असं म्हटलेलं आहे। जर कारणच नसेल तर कार्य असू शकत नाही। कारण याचा अर्थ कार्य जे दिसतं त्या कार्याची मूलतत्व। अलंकार हे जर कार्य असेल तर त्याचं कारण सुवर्ण हे आहे। सुवर्ण जर नसेल, कारणच नसेल तर कार्य संभवत नाही। जर मृत्तिका नसेल तर घट संभवत नाही। जर तंतू नसेल, कापूस नसेल तर पट म्हणजे वस्त्र संभवत नाही। जर कार्य दिसत असेल तर त्या कार्याच्या मागे काहीतरी कारण असायला लागतं। कारणाशिवाय कार्य हे असू शकत नाही। आणि जर क्षेत्र दिसत असेल तर क्षेत्राच्या मागे कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न वेदांनी, उपनिषदांनी, ब्रह्मसूत्रांनी केलेला आहे आणि त्याबाबत त्यांचे मतभेद आहेत। क्षेत्रासंबंधी सांगत असताना या सर्वांनी वेगळ्या वेगळ्या उपपत्ती सांगितल्या। कोणी एक असं म्हणाले की क्षेत्र हे जीवाच्या मालकीचं आहे, म्हणजे ज्याच्या मालकीचं आहे तो इथं कारण होऊन राहिला आणि त्याचं कार्य म्हणजे क्षेत्र करत असलेल्या अनेक गोष्टी। क्षेत्र अशा प्रकारचा उद्गार भगवंतांनी काढल्यामुळं आणि क्षेत्राचा शेत हा देखील एक अर्थ असल्यामुळं कार्य कारण भाव लावत असताना क्षेत्र हे जर जीवाच्या मालकीचं असेल, म्हणजे जीव हे या क्षेत्राचं जर मूळ कारण असेल तर प्राण हे वहिवाटदार आहेत, म्हणजे प्राण हे प्रधान नाहीत। जीव हा मुख्य असल्यामुळं, जीवाच्या मालकीचं हे क्षेत्र असल्यामुळं जीवानी प्राणांना काही वहिवाट इथं दिलेली आहे। प्राण हे वहिवाटदार आहेत आणि त्या प्राणांना त्यांचे चार बंधू जे अपान, व्यान, उदान आणि समान हे मदतनीस आहेत। मन कारभारी म्हणून लाभलेलं आहे। पाच इंद्रिय कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय या जीवाच्या मालकीच्या क्षेत्राच्या भिंतीला दिलेली आहेत आणि पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय हा जणू बैलांचा समुदाय आहे आणि यांच्याकडून जीव या बैलांकडून, मन कारभारी आहे त्या मनाकडून, प्राण म्हणजे चार उपप्राण आणि मुख्य प्राण यांच्याकडून काही कार्य करून घेतो आहे। हे कार्य जर चुकीच्या पद्धतीने निष्पन्न झालं तर, म्हणजे जीवानी जर अधर्म केला जीवाने जर अन्याय केला, जर स्वार्थ बोकाळला, तर पापाचं असंभड असं पीक इथं निर्माण होतं. आणि याच क्षेत्राचा उपयोग करून जीवानी म्हणजे मूळ जो मालक आहे त्यांनी जर न्यायानी वर्तन केलं, स्वधर्माचं आचरण केलं, सत्संग जर धरला, तर शतकोटी जन्मापर्यंत जीव हा सुखामध्ये राहतो. अशी उपपत्ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संबंधी कोणी एकाने दिली, जीववाद्यांनी दिली. तर दुसरे जे प्रकृतीवादी होते ते असं म्हणाले की हे म्हणणं चुकीचं आहे, हे म्हणणं खोटं आहे, क्षेत्र जीवाच्या मालकीचं मुळीच नाही, क्षेत्र हे प्रकृतीच्या मालकीचं आहे. म्हणजे जीव हा देखील प्रकृतीच्या अधीन आहे, क्षेत्र हे प्रकृतीच्या मालकीचं असं तंत्र आहे. आणि बैल आदी घर मिळावा म्हणून प्रकृती सांभाळते. म्हणजे जो ज्याच्या मालकीचं घर असेल तो अजून घर मिळावा जमवतो, त्याला एकट्याला करमत नाही म्हणून तो लग्न करतो, तत्र एकाकी न रमते, आणि मग त्यांची प्रजा होते. अशा प्रकारे इंद्रिय वगैरे जे आहेत तर ते घर मिळावा आहे. प्रकृती ही वहिवाटदार असल्यामुळं सत्व रज आणि तम यांच्या करवी, कारण प्रकृतीचं वैशिष्ट्य अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये अव्यक्त रूपामध्ये सत्व रज आणि तम हेही अव्यक्त होऊन जातात, आणि प्रकृती ही सत्व रज तम अशी वेगळी काढता येत नाही. पण ही प्रकृती जेव्हा ठळक होते, प्रगट होते, काही काम करायला प्रवृत्त होते, तेव्हा त्या प्रकृतीच्या ठिकाणी सत्व रज आणि तम हे तीन ठळक गुण दिसून येतात. हे ठळक गुणच कोणी जणू या प्रकृतीची आपत्ती आहे. आणि जणू फलित म्हणजे धान्य जसं असावं तसे प्रकृतीपासून हे सत्व रज आणि तम हे अंतिम गुण म्हणून प्राप्त झालेले आहेत. या ठिकाणी काळ नावाचा एक दांडगा बैल महत या नावाच्या खळ्यामध्ये मळणी करतो आहे, सतत फिरतो आहे आणि मळणी करतो आहे. जेव्हा ही सगळी भूतसृष्टी नाहीशी होते तेव्हा महत तत्वामध्ये लीन होते. हे सर्व काम काळ करतो, यम करतो. सृष्टीरूप रास निर्माण करून सांज वेळेपर्यंत तो मळणी करत राहतो, फेऱ्या मारत राहतो. आणि या सर्व सृष्टीचा व्यवहार संपेपर्यंत, नाहीसा होईपर्यंत, हे सर्व अव्यक्त दशेमध्ये लीन होईपर्यंत हा सर्व व्यवहार, हा सर्व खेळ प्रकृतीचा चालत राहतो असं कोणी एक म्हणाले. मागच्या वेळेला आपण एवढं पाहिलेलं होतं. तवळी मतिवंती या बोलाची या खंती म्हणितले या ज्ञप्ती अर्वाचीना, हे सगळं बोलणं आहे ते अर्वाचीन आहे, अलीकडचं आहे. याच्यापेक्षा ही प्राचीन जी उपपत्ती आहे तीच महत्वाची आहे असं कोणी म्हणाले. या शास्त्रांमध्ये असाही वाद आहे की सर्वात प्रथम कोण होता. सर्वात प्रथम जो होता तर त्याचं असं म्हणणं आहे की या सर्व अर्वाचीन गोष्टी आहेत. आणि प्रथम कोण होता आणि नंतर कोण होता याच्या संबंधी देखील त्यांचा खरा निवाडा झालेला नाहीच आहे. कारण परतत्व परमात्मा जितका अनादी आहे तितकीच अनादी प्रकृती आहे असं प्रकृतीवाद्यांचं म्हणणं आहे. परमात्मा आणि प्रकृती या दोघांचा खेळ जर चाललेला असेल आणि परमात्मवाद्यांना प्रकृती ही एक आभासात्मक स्थिती म्हणून जर मान्य असेल तर ही प्रकृती परमात्म्याबरोबरच निर्माण झाली. तर परमात्म्यवाद्यांचं असं म्हणणं आहे की अगदी शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जिथं जगताचं कार्य यत्किंचितही सुरू झालेलं नव्हतं तेव्हा प्रकृती या नावाचा घटकच नव्हता. सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम, एकमेवा द्वितीय असं जेव्हा सत तत्व इथं नांदत होतं त्यावेळेला कोणतीही प्रकृती नावाचा घटक शिल्लक नव्हता.
असं परमात्म्यवाद्यांचं मत आहे. तर प्रकृतीवाद्यांचं असं मत आहे की ज्या वेळेला परमात्मा एकच एक भरून राहिलेला होता त्यावेळेला तो परमात्मा आहे असं ओळखणारा तिथं कोणी नव्हता. त्यामुळं परमात्मा आधी आहे, आदी आहे आणि प्रकृती नंतर आहे असं जे बोलणं आहे, तर ते प्रकृती झाल्याबरोबर प्रकृती आणि परमात्मा अशा प्रकारचा घटक झाला. एकोहम बहुस्याम प्रजा येईती, मी एकच एक आहे, मी बहुविध व्हावं, हा संकल्प जेव्हा तिथं निर्माण झाला त्यावेळेला प्रकृती निर्माण झाली. आणि ही प्रकृती जेव्हा निर्माण झाली तेव्हापासून परमात्मा आणि प्रकृती या दोन गोष्टी बरोबरच चाललेल्या आहेत. आणि त्याच्या आधी जर केवळ परमात्मा आहे अशी स्थिती असेल तर परमात्मा आहे असं सांगायलाच तिथं कोणी नसल्यामुळं त्याला त्या तऱ्हेने आधीचा असं म्हणता येणार नाही. जेव्हा प्रकृती निर्माण झाली तेव्हाच परमात्म्याला परमात्मा म्हणून ओळखणारा देखील कोणी निर्माण झाला. तर परमात्म्यवाद्यांचं असं मत आहे की जर प्रकृती निर्माण झाल्यानंतर परमात्म्याला परमात्मा या तऱ्हेने ओळखलं जातं तर प्रकृती नाहीशी झाल्यावर जो मूळ परमात्मा म्हणून राहतो तो परमात्मा नाही का? आणि तोच या सर्व घटनेचा आधी असल्यामुळं, तोच आरंभ असल्यामुळं, त्याच्या ठिकाणाहूनच सर्व निर्माण झालेलं असल्यामुळं परमात्मवादी असं म्हणतात की परमात्मा हा प्रकृतीच्या आरंभी होताच होता. तो एकी मतीवंती या बोलाची या खंती म्हणतले या ज्ञप्ती अर्वाची ना. या सगळ्या कथा अर्वाची नाहीत. मग परमात्मवाद्यांनी असं सांगितलं, हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू. परतत्वाचा जर विचार केला, एका मूळ तत्वाचाच जर विचार केला तर त्या ठिकाणी प्रकृतीची वार्ता चालणार नाही. प्रकृती या नावाचा पदार्थच तिथं अस्तित्वात नाही. हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू. समर्थ म्हणतात ना, अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी तर्काचा छोटा देखील संपर्क सहन होत नाही. त्या ठिकाणी तर्क नसतोच. तर्क संपल्यानंतर जी स्थिती होते, तर्क नाहीसा झाल्यानंतर जी स्थिती निर्माण होते, त्या स्थितीच्या ठिकाणी जर तर्काचा छोटा देखील संपर्क झाला तर त्या तत्वापासून खाली यायला होतं. त्यामुळे प्रकृतीची वार्ता तर्काची वार्ता त्या ठिकाणी चालत नाही. हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू. हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका. त्यामुळे हा क्षेत्र वृत्तांत काय आहे तो खरं म्हणजे आम्ही सांगतो, आमच्यापासून ऐका. शून्य सेजे शालीये सुलीनतेचीये तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे. बघा लक्षपूर्वक ऐका. शून्य सेजे शालीये, शून्य म्हणजे अव्यक्त, शून्य म्हणजे ज्याची व्यक्तता नाही अशी स्थिती, शून्य याचा अर्थ ज्याचं वर्णन करता येत नाही अशी स्थिती, शून्य याचा अर्थ ज्या स्थितीच्या पलीकडे केवळ परमात्माच राहतो अशी स्थिती. समर्थ म्हणतात इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव. ध्यान करणाऱ्या व्यक्तीला एक शून्याची स्थिती प्राप्त होते. त्या स्थितीमध्ये एका बाजूने दृश्य विश्व तर सर्व संपलेलं आहे, त्याची जाणीव पूर्णतः नाहीशी झालेली आहे, आणि दुसऱ्या बाजूनी मी आत्मरूप आहे अशी तर जाणीव निर्माण झालेली नाही. विचार संपलेले आहेत हे तर समजत आहे, पण विचार संपलेले आहेत हे ज्याला समजलं त्याला अजून आत्मबोध तर झालेला नाही. अशी जी स्थिती आहे त्या स्थितीला शून्य स्थिती असं म्हटलं जातं. इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव, ही शून्याची स्थिती साधकाच्या जीवनामध्ये किती काळ राहील हे सांगता येत नाही. ही शून्याची स्थिती ओलांडली एखाद्याने की तो शून्याला जाणणारा शून्य आहे असं समजणारा जेव्हा फक्त आपल्या स्वतःला जाणून राहतो तेव्हा तो परमात्मा भावाशी एकरूपता साधतो एकरूपता प्राप्त करतो. पण ही गोष्ट किती काळाने घडेल हे सांगता येत नाही. म्हणजे अमन अवस्थेची प्रचिती यायला लागल्यानंतर त्याच्या पुढे काय किती काळाने मी परमात्मा होणार आहे किती काळाने तो बोध मला होणार आहे यासंबंधी नीट विवेचन करता येत नाही. प्रत्येकाला काही कमी अधिक काळ लागतो असं दिसतं. याचं कारण अमन स्थिती किंवा निर्विचार स्थिती निस्तरंग अशी स्थिती निशब्द अशी स्थिती जो जाणून घेणारा असतो तो पुन्हा पुन्हा मला निशब्द स्थितीचा बोध झाला मला अमन अवस्था समजली असं समजून घ्यायला लागतो. आणि त्यावेळेला जेव्हा अशा रीतीने मी अमन अवस्था समजून घेतो आहे असं जाणतो तेव्हा तो अमन अवस्थेच्या बाहेर येतो. तेव्हा त्या ठिकाणी अमन अवस्था राहत नाही. त्या ठिकाणी मी अमन अवस्था जाणली असा पुन्हा विचारच निर्माण होतो. पण याला असं वाटत राहतं की मी अमन अवस्थेला जाणतो मला अमन अवस्था प्राप्त झालेली आहे. जेव्हा त्या अमन अवस्थेची जाणीव होते तेव्हा शब्द रूपाने जेव्हा आपलं आपल्याला कळतं की अमन अवस्था मी अनुभवली त्यावेळेला त्या क्षणी तो अमन अवस्थेतून बाहेर पडतो. ही अमन अवस्था दीर्घकाळ अनुभवाला येणं ही साधनेच्या पराकाष्ठेने प्राप्त होणारी अशी स्थिती आहे. त्या अमन अवस्थेमध्ये जर दीर्घकाळ साधकाला राहायला लागलं राहता आलं तर म्हणजे मी अमन अवस्था अनुभवतो आहे या जाणीवे खेरीज परब्रह्मासी कल्पावे करी परिकल्पिते आपण न व्हावे अमन अवस्था प्राप्त झालेली आहे अशी कल्पना न येता अमन अवस्था जर चालू राहिली दीर्घकाळपर्यंत तर जो ध्यानाला बसलेला असतो त्याला उन्मनी स्थिती प्राप्त होते आणि त्या स्थितीमध्ये तो परमात्म्याशी एकरूपता साधतो. तर शून्याला ओलांडण्याची ही प्रक्रिया किती काळाने होईल साधकाच्या बाबतीत हे सांगता येणं कठीण राहतं. खरं म्हणजे महाभारतामध्ये भीष्माचार्यांच्या तोंडी एक वचन असं आलेलं आहे की जर वृत्ती शून्य अवस्था प्राप्त झाली तर त्या वृत्ती शून्यतेमध्ये चित्तशुद्धी होऊन साधारण 6 महिन्याच्या काळामध्ये आत्मबोध प्राप्त होतो अशा प्रकारचं एक वचन आलेलं आहे. तर ते वचन उद्धृत करून विनोबा असं म्हणतात की हा नियम धरता कामा नये. तर भीष्मांना वृत्ती शून्यता आली असं जेव्हा त्यांना जाणवलं तेव्हापासून आत्मबोध होण्यासाठी 6 महिने लागले असा त्याचा अर्थ समजावा पण हा नियम समजू नये असं विनोबा म्हणतात. विनोबा असं म्हणतात की माझ्या मते माझ्या दृष्टीने जर वृत्ती शून्य अवस्था आणि पूर्ण वृत्ती शून्य अवस्था प्राप्त झाली तर आत्मबोध हा चित्तशुद्धी तात्काळ होऊन व्हायला पाहिजे. आत्मबोधाकरता 6 महिने थांबण्याची गरज नाही. पण भीष्माचार्यांचा असा अनुभव आहे की त्यांच्या कल्पनेप्रमाणे वृत्ती शून्यता प्राप्त झाल्यानंतर आणि म्हणून चित्तशुद्धी होते आहे असा अनुभव आल्यानंतर 6 महिन्यांनी त्यांना आत्मज्ञान झालं. असं असल्यामुळं याच्या संबंधी निश्चित नियम सांगता येत नाही. हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका शून्य सेजे शालिये अव्यक्त हीच कोणी एखादी शेज म्हणजे पलंग झोपण्याची जागा बिछाना शून्य सेजे शालिये अव्यक्त शेज ज्या मंदिरामध्ये ठेवलेली आहे त्या मंदिरामध्ये म्हणजे अव्यक्त हाच कोणी एक बिछाना हा अव्यक्त बिछाना कोणाच्या तरी अधिष्ठानावर असला पाहिजे. नुसतंच अव्यक्त प्रतीत होईल असं नाही, तर अव्यक्त प्रतीत ज्या सत्तेवर होतं त्या सत्तेवर शून्य सेजे शालिये अव्यक्त सेज रूपी मंदिरामध्ये सुलीनतेची ये तुळीये सुलीनता म्हणजे चित्त अतिशय लीन होणं, चांगल्या रीतीने लीन होणं, कारण चित्त लीन होतं, चित्ताचा लय होतो तो प्रकृतीमध्ये देखील होतो. जेव्हा चित्ताचा लय प्रकृतीमध्ये होतो तेव्हा त्या चित्ताला मूढ अवस्था प्राप्त होते, त्याला निद्रा किंवा सुषुप्ती असं म्हटलं जातं. म्हणून चित्ताचा नुसता लय होणं हे अभिप्रेत नाही. तशा प्रकारचा चित्ताचा लय योगाचा अभ्यास न करणारा देखील निद्रेच्या वेळेला रोज घेत असतो. सर्वसामान्यपणाने प्रत्येकाला चित्ताच्या लयाचा अनुभव आहे, पण हा अनुभव निद्राकाळी येत असल्यामुळं, घन सुषुप्तीमध्ये चित्त लीन होत असल्यामुळं त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती होत नाही. म्हणून सुलीनीये उत्तम रीतीने लीन झाल्यानंतर शून्य सेजे शालिये सुलीनतेची तुळीये निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छा अवशे. बघा आता हे काय म्हणतात, ते असं म्हणतात की जो अव्यक्त अशा सेजेवर झोपलेला होता परमात्म्याच्याच प्रांगणामध्ये परमात्म्याच्याच मंदिरामध्ये आणि त्यावेळेला त्याची ही सगळी प्रकृती सुलीन झाली होती परतत्वाच्या ठिकाणी, एक प्रकारे अबाधित असं समाधी सुख तो अनुभवत होता. निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे, या संकल्पांनी गाढ अशी बळीया निद्रा अशी केली होती. हे संकल्प पूर्ण नाहीसे झालेले होते, सुलीन झालेले होते परतत्वाच्या ठिकाणी. तो अवसात चेईला तो संकल्प अवसात आपोआप अचानक अवचट असा चेईला जागा झाला. जसं खूप गाढ समाधी स्थिती प्राप्त झाल्यानंतर अवसात अचानक एखादा संकल्प उठतो, कसा काय उठला, जर संकल्प इतका लीन झालेला होता पूर्णपणाने संकल्प शून्य अशी स्थिती झालेली होती आणि मी परमात्मा आहे अशा बोधामध्ये तो सर्व विसरून सर्व जगत देहभान विसरून केवळ परमात्म्याची स्थिती अनुभवत होता, त्याच्या ठिकाणी पुन्हा संकल्प येतो कुठून, पण येतो येतो हा साधकांचा अनुभव आहे. तशीच परमात्म्याच्या ठिकाणी देखील स्थिती झाली. सर्व विश्व परमात्म्याच्या ठिकाणी लीन झालेला असताना अचानक संकल्प जागा झाला. तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छा वशे, आणि त्या संकल्पाच्या वशानी संकल्पाच्या योगानी जो संकल्प सदैव उद्यम करायला लावतो, संकल्प निर्माण झाला की मन हालचाल करायला लागतं, मग इंद्रिय देखील अंदाज घ्यायला लागतात, तो इंद्रियांच्या ठिकाणी अंदाज घ्यायला लागतो की कानाने काय ऐकू येते, काय चाललंय घरामध्ये बोलणं, रस्त्यावर काय चाललेलं आहे, टीव्हीवर काय बातम्या लागलेल्या आहेत, गाणी लागलेली आहेत, जुनी गाणी लागलेली आहेत वगैरे, तो संकल्पच आठवण करून देतो की आज एवढ्या एवढ्या अपॉइंटमेंट्स आहेत, एवढी एवढी कामं आहेत. तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला, जे आपल्या ठिकाणी होतं तेच परमात्म्याच्या ठिकाणी झालं. हा संकल्प उद्यम करण्यामध्ये अत्यंत पटाई भला चतुर असा असल्यामुळं ठेवा जोडला इच्छा वशे, त्याला त्याच्याच इच्छेने हा क्षेत्राचा ठेवा प्राप्त झाला, क्षेत्ररूपी ठेवा त्याला प्राप्त झाला. आत्मस्वरूपातून बाहेर आल्याबरोबर तो एकदम देहभावावरच येतो, देहबुद्धीवरच येतो. समर्थांनी मनोबोधामध्ये याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. निजध्यास तो सर्व तुटून गेला, निजध्यास तुटून गेला, मी परमात्मा आहे हा भाव खंडित झाला. आणि असं झाल्याबरोबर बळे अंतरी शोक संताप ठेला, असं झाल्याबरोबर शोक संताप या गोष्टी निर्माण झाल्या. सुखानंद आनंद भेदे बुडाला आणि मग एक भेद देखील निर्माण झाला. मी तू स्त्री पुरुष शत्रू मित्र गरीब श्रीमंत अडाणी विद्वान इत्यादी अनेक प्रकारचे भेद निर्माण झाले. मनी निश्चय सर्व खेदे उडाला आणि तोच मी आहे हा निश्चय सर्व उडून गेला आणि त्याची जागा खेदानी घेतली. तो पूर्णपणाने देहबुद्धीवर आला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळांचा रथू सांडूनी पायांचा होय जायचा. एखादा राजा आहे, सर्व दळांचा गोसावी असा आहे, त्याच्या नुसत्या इशाऱ्यानी त्या दळामध्ये सर्व प्रकारची आक्रमण प्रतिआक्रमण सज्ज झालेली आहेत. असा राजा रथावर बसलेला, पण या राजानी पूर्वी राजपुत्र असताना युवराज असताना पुष्कळ कुस्त्या वगैरे केलेल्या होत्या, आखाड्यामध्ये मेहनत केलेली होती. आणि एखादा चांगल्या ताकदीचा असा योद्धा वीर समोर आल्यानंतर त्याला आठवण झाली आपल्या जुन्या दिवसांची आणि शब्दू ठोकून, मी ठोकत नाही आता इथं, शब्दू ठोकून रथावरून त्यांनी खाली उडी जशी घ्यावी. रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळांचा रथू सांडूनी पायांचा होय जायचा. रथ सोडून तो जसा जमिनीवर यावा. रथावर असण्यामध्ये कितीतरी फायदे आहेत. लढताना तुम्ही वर असता, बाकी सर्व खाली असतात, तुम्ही हव्या तशा हालचाली करू शकता, रथ वळवू शकता, फिरवू शकता, त्याच्यावर चालून जाऊ शकता. हे सर्व सोडून देऊन त्यांनी खाली उडी मारावी. खाली उडी मारल्यानंतर आपलं सर्व रथामुळे त्याला प्राप्त झालेलं जे ऍडेड असं सामर्थ्य होतं, वाढलेलं सामर्थ्य होतं, ते सर्व सामर्थ्य जणू त्याचं सोडून जावं त्याला. तसं मूळ परमात्माच असलेला जेव्हा संकल्पाच्या नादी लागतो तेव्हा एकदम च्युत होऊन जातो, देहबुद्धीवर येतो. तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावशे. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी ते तयाची ये जोडी रूपा आली. मग केवढी मोठी वाडी होती, केवढी मोठी जमीन होती. हा वाडी शब्द ज्ञानेश्वर महाराजांना कसा माहिती झाला, कारण हा कोकणातला शब्द आहे असं स्वामीजी म्हणायचे. ते म्हणायचे की हा सारस्वतांना आणि कोकणस्थांना माहीत असलेला शब्द कुलकर्णी आडनावाला कसा माहीत झाला हे एक आश्चर्यच आहे. वाडी हा शब्द कोकणात उच्चारला जाणारा शब्द आहे. इथं काही वाडी वगैरे नसते. कोकणात जमिनींना वाडी असं म्हणतात. तो ज्ञानेश्वर महाराजांनी कसा वापरला, पण ते म्हणायचे ते भाषा प्रभू होते, त्यांना काय अशक्य असं म्हणून ते आश्चर्य ते सोडून द्यायचे. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी. निरालंब म्हणजे संकल्प नाही, अहंतेची जाणीव नाही, मी कोणी आहे अशी देखील जाणीव नाही, केवळ परमात्माच भरून राहिलेला आहे अशा प्रकारची भूमिका अशी असताना निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी. म्हणून त्रिभुवना एवढी अशी वाडी, एवढी मोठी जमीन ज्याला खरं म्हणजे होती, हे तयाची ये जोडी रूपा आली. संकल्प केल्यामुळं निरालंबापासून ते त्रिभुवनाच्या वाडीपर्यंत त्याचा प्रवास झाला. मग महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळूनी पाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. आणि मग एकदा त्रिभुवन निर्माण झाल्यानंतर परमात्म्यापासून संकल्प करून त्रिभुवन निर्माण झाल्यानंतर मग महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळुनी भाट, पंच महाभूतांचे एक वाट म्हणजे एक मुठी सैरा वेटाळुनी भाट, भरपूर पडीत अशी जी जागा होती जमीन होती त्याचा आश्रय करून भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी। भूतग्राम म्हणजे भूतसृष्टी ही सर्व प्रकारे निर्माण झाली, चारही प्रकारे निर्माण झाली म्हणजे जारज स्वेदज अंडज उद्भिज या प्रकारे सर्व प्रकारे सृष्टी भूतसृष्टी निर्माण झाली। निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी, हे तयाची ये जोडी रूपा आली। मग महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळुनी भाट, भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी, यावरी आदी पाच भूतिकांची मांदी बांधली प्रभेदी पंचभूतिकी। आणि एवढं झाल्यानंतर प्रथम पंचमहाभूतांची मांदी आळी, त्या मांदी आळीपासून प्रभेदी म्हणजे विविध प्रकारचे अनेक भेद असलेले असे पंचभूतिक असे कित्येक देह निर्माण झाले। आपल्याला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं, आपल्या स्वतःच्या देहाचं देखील आश्चर्य वाटतं, काय देह बनवलेला आहे। म्हणजे एक डोळे जरी पाहिले तरी हवं तेव्हा कितीही दूर आणि त्याच वेळेला कितीही जवळचं पटकन पाहायला लागतात, कॅमेऱ्याला फोकसिंग करायला लागतं किंवा फोटो काढणारा तुम्ही अजून थोडं या थोडे लांब जा किंवा मी लांब जातो, कितीतरी फोटो काढणारे लोक उभे असतात तर ते असे निम्मे बसल्यासारखे करतात, याचं कारण कॅमेऱ्याचा डोळा तो ऍडजस्ट होत नाही, त्यामुळे मग सगळं करायला लागतं। एक एक अवयव कसा बनवलेला आहे, माणसाचं नुसतं रक्ताभिसरण रुधिराभिसरण जरी पाहिलं तरी केवढा मोठा पंप केवढा छोटा पंप आणि केवढं मोठं काम करतो आहे। आपण शाळेत शिकलो की आपल्या हाताची मूठ वळल्यानंतर जेवढा आकार होतो तेवढा आकार आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचा आहे, पण किती वर्ष 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष पंपिंग चालू आहे। जेव्हा आकुंचन पावतो तेव्हा मेंदूपर्यंत अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वरपर्यंत देखील चांगला पुरवठा करू शकतं, सर्व शरीरभर रक्ताचा पुरवठा केला जातो आणि जेव्हा प्रसरण पावतो तेव्हा सगळं रक्त आपल्यामध्ये ओढून घेऊ शकतो आणि पुन्हा आकुंचन पावतो सगळीकडे रक्त पसरतं। तर डॉक्टर मांडके गेले तर ते हृदय शल्य विशारद जादूगार म्हणून ओळखले जात होते। आपल्या इथे येणारे एक साधक त्यांच्या मातोश्रींचं त्यांनी ऑपरेशन केलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या रुबी नर्सिंग हॉलमध्ये त्यांनी जिथं ऑपरेशन केलं तर रुबी नर्सिंग हॉलचे कोणीही डॉक्टर आज चालणार नाहीत असं त्यांनी सांगितलं। त्यांच्याबरोबर विमानाने त्यांचे 5-6 असिस्टंट डॉक्टर आले त्यांच्याबरोबर आणि त्यांनी ऑपरेशन थिएटरचा ताबा घेतला, त्यांना हवं ते सगळं पाहिलं एक तासाभरात। आल्याबरोबर त्या डॉक्टरांनी ते सगळं पाहून अर्धा पाऊण तास मांडक्यांनी ऑपरेशन सुरू केलं आणि ऑपरेशन झाल्यानंतर तिथून ते बाहेर पडले आणि बाहेर जाताना त्यांनी फक्त विचारलं की कोण आहेत यांची मुलं, त्यांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की ऑपरेशन चांगलं झालेलं आहे आणि चालायला सुरुवात केली। ते म्हणाले एवढ्या मोठ्या डॉक्टरला अडवणार कसं थांबवणार कसं, आम्ही त्यांच्या मागे अक्षरशः पळत चाललेलो होतो काहीतरी विचारायचं होतं, तर ते म्हणाले की आता बाकीचं सगळं ते तिथं विचारा, तुम्ही रुबीचे डॉक्टर आहेत त्यांना आता बाकीचं विचारा। त्यांना बोलायला देखील वेळ नव्हता, ते आले आणि विमानाने निघून गेले। अशा प्रकारचं हृदय की जे जादूगार म्हणून ते दुरुस्त करत असत ती हृदय क्रिया अचानक बंद पडली त्यांची स्वतःचीच आणि ते गेले. वयाच्या 52 वर्षी त्यांनी देह ठेवला. हा देह मोठा अद्भुत आहे. आपल्याला ऐकू येतं हे कसं आश्चर्य आहे, आपल्याला भावभावना समजतात कसं आश्चर्य आहे, सर्वांना सारखी चव समजते कसं आश्चर्य आहे. माणसापासून पुन्हा माणसासारखाच देह निर्माण होतो किती आश्चर्य आहे. आणि हे सर्व प्राणी मात्रांच्या बाबत घडतं. आपण ज्या उंदराचा तिरस्कार करतो, जो उंदीर नको असं आपण म्हणतो, माणसाला सर्वात जवळचा माणसाच्या एकूण शरीर रचनेशी संबंधित असा उंदीरच आहे. आणि उंदरावर प्रयोग केल्यावर मगच मांजरावर मगच माणसावर केले जातात. आता हा उंदीर आणि माणूस जे माकडावर केले तर आपण एक ठीक समजू शकतो, कारण आपणही मानतो की आपल्याला पूर्वी कधीतरी शेपूट होती. पण उंदरावर प्रयोग करून मग माणसावर करायला लागतात. एक झुरळ जरी पाहिलं जे स्वयंपाकघरात खूप त्रास देतं, पाल जरी पाहिली. आज आमच्या घरामध्ये एक पोट्यावर पाल होती, सकाळपासून होती, तिला कुठंच जाता येत नव्हतं. पालीचं छोटं पिल्लू होतं, इकडे बेसिनच्या तिकडे गेली की ते तिथून पाय सटकतात, त्यामुळे खाली पडलं तर वरच त्याला येता येत नाही. ते तिकडे जात नव्हतं, इकडे कुठंच जात नव्हतं, ते कुठेतरी कोपऱ्यात होतं. तर संध्याकाळी एक स्नेही आले आणि मुलं म्हटली आता मारलं पाहिजे, हे केलं पाहिजे. मी म्हटलं कोणाला मारताय, काय आले घरात, मला वाटलं उंदीर वगैरे आलाय की काय. तर पाल आहे, पाल आहे म्हटल्यावर ते म्हटले की पाल आहे ना हात तिच्या, मी जिवका टाकून बाहेर. मी म्हटलं कशी टाकणार, ते म्हटले हातात उचलून टाकायची. मी म्हटलं काय सांगताय, त्यांची बायको म्हणाली अहो हे मोठ्या आवडीनी करतात हे काम. तर ते उठले आले, तो सगळा गॅस बाजूला ठेवला, पातेली इकडे तिकडे केली, ते छोटं पिल्लू एकदा इकडे गेलं इकडे गेलं, त्यांनी ते सगळं नीट पाहिलं, त्याच्यावर असा हळूच हलकेच पंजा ठेवला त्या पिलावर, दुसऱ्या हाताने दुसरं असं बोट घालून ते असं पकडली ती पाल आणि बाहेर नेऊन गॅलरीतून खाली टाकून दिली. ते म्हणाले याला किळस वाटण्यासारखं काही नाही, हा प्राणी विषारी नाही. घरातून पालीचं निर्मूलन करायचं आणि झुरळांकरता किंवा कीटकांकरता म्हणून औषधं मारायची ही भगवंतांनी केलेली सोय आहे म्हणाले. पाल ही मुळीच वाईट नाही, पाल विषारी आहे हा गैरसमज आहे. पाल जर पाण्यात पडली तर पाणी विषारी होतं गैरसमज आहे म्हणाले. मी 27 वर्ष प्राण्यांच्या संदर्भात काम करतो, यांच्यामध्ये काहीच धोकादायक नाही. पण हे जर सगळे प्राणी पाहिले तर किती चित्रविचित्र, किती वेगवेगळ्या प्रकारचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी, यावरी आदी पाच भूतिकांची मानली बांधली प्रभेदी पंचभूतिकी, कर्माकर्मांचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुसके बरडे राणे केली, कर्म आणि अकर्म यांच्या जागोजागी ताली बांधल्या गेल्या. कर्माकर्मांचे गुंडे बांध घातले दोहीकडे, एका बाजूला कर्म एका बाजूला अकर्म, याच्या मध्ये तुमचं जीवन असतं. किम कर्म किम अकर्म इति कवयहा अपि अत्र मोहिता, काय करायचं आणि काय करायचं नाही. मग मोठे विद्वान देखील निर्णय घेऊ शकत नाहीत. कर्माकर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुसके बरडे राणे केली. नपुसके म्हणजे नापिक, नापिक अशा अनेक जमिनी कर्म आणि अकर्म याचे बांध घालून सुपीक केल्या गेल्या. तेथ येर धारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे. आणि या बांधावरून इकडे तिकडे जाण्यासाठी म्हणून जन्म आणि मृत्यू रूपी भुयार मोठी सुशोभित केली. तेथ येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे, खरं म्हणजे निरालंबापासून संकल्पानी एवढं सगळं निर्माण केलं, मग अहंकारासी एक लाधी करुणी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर, मग या संकल्पानी अहंकाराबरोबर ऐक्य करून, म्हणजे या संकल्पानीच अहंकाराचं रूप धारण करून जन्मभरासाठी वहाविले बुद्धी चराचर, बुद्धीकडून या क्षेत्राची खूप मोठी अशी वहिवाट करून घेतली, यापरी निराळी वाढे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंचायया। या प्रकारे परमात्म्यापासून वेगळी अशी निराळी अशी यापरी निराळी वाढे संकल्पाची डहाळी, संकल्पाची ही प्रपंच रचना वाढते म्हणून तो मुळी प्रपंचायया, म्हणून या प्रपंचाच्या मुळाशी मूलतः संकल्प हेच एक कारण आहे। एरवी खरं म्हणजे परमात्माच, पण या संकल्पामुळे एवढं सगळं निर्माण झालं असं जे परमात्मवादी आहेत त्यांनी सांगितलं। तुम्ही आता आठवत बसा, जे जीववादी आहेत त्यांनी काय सांगितलं, जे प्रकृतीवादी आहेत त्यांनी काय सांगितलं, जे परमात्मवादी आहेत त्यांनी काय सांगितलं, इतरही काही काही वाद अजून ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले आहेत, पण हे फार सुंदर अशा शब्दांमध्ये दिलेलं आहे। हे शास्त्र म्हणून आपण ऐकायचं आहे, याच्यातलं अंतिम जे अद्वैत तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा ज्ञानेश्वर महाराजांनी जरी अंगीकार केलेला असला, आचार्याते वाट पुसतू असं म्हणून हा ग्रंथ लिहिलेला असला, तरी देखील ठिकाणी त्यांनी सर्व मतांची ओळख तोंड ओळख अशी आपल्याला करून दिलेली आहे। हरिओम तत्सत। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।